आजचे दैनिक सुभक्ती पर्व 8 नोव्हेंबर. ज्या गोष्टीचा आम्ही आनंद घेतो तिचा आम्ही आदरही करतो. तू शब्दाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्दात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील. तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील असे मी करीन. यशया 58:13. देवाचे गौरव न करता देवाचा शोध घेणे शक्य आहे. जर तुम्हाला असे वाटते की तुम्ही देवाचा जो शोध घेता त्यात त्याचे गौरव व्हावे, तर मग तुम्ही त्याचा शोध घ्यावा, तो तुम्हाला त्याच्या सहभागीतेचा आनंद मिळावा म्हणून घ्या. याचे उदाहरण म्हणून शब्दावर विचार करा. देवाचे लोक देवाचा पवित्र दिवस न पाळता आपल्याच सुखविलासाचा शोध घेऊ पाहतात, म्हणून तो त्यांची कान उघडणी करतो. तू शब्दाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, पण त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? प्रभूच्या दिवशी आपण आपल्या आनंदविलासात मग्न होऊ नये हा त्याचा अर्थ आहे का? नाही, कारण पुढे तो म्हणतो शब्दात आनंद दिन आहे आणि 14 वचनात तो म्हणतो तू त्याचा आदर करशील. म्हणून तो त्यांना ज्या गोष्टींसाठी दोष लावतोय ती ही की ते शब्दात दिवशी आपल्या परमेश्वराच्या वैभवा ठाई आणि विश्रांती ठाई आणि पावित्र्या ठाई, ज्याचा तो दिवस द्योतक आहे, हर्ष करण्याऐवजी स्वतःच्या कामकाजात रममान होत आहे. ते पूर्णानंदाचा शोध घेतात या गोष्टीसाठी तो त्यांची कान उघडणी करत नाही, तर ते किती वायफळ गोष्टीत त्याचा शोध घेत आहे यासाठी तो त्यांची कान उघडणी करत आहे. C.S. Lewis यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही अगदी शुल्लक गोष्टीत आनंद घेतो. त्यांनी आपला आनंद व समाधान यांचा शोध जगिक गोष्टींमध्ये घेऊ पाहिला आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा परमेश्वरापेक्षा अधिक आदर केला आहे. लक्ष द्या की शब्दाला आनंद दिन म्हणणे हे प्रभूच्या पवित्र दिवसाला सन्मान्य दिन म्हणण्यासारखे आहे. जर तू शब्बात दिन आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो तुम्ही त्या गोष्टींचा आदर करता, किंवा तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो त्यांचा तुम्ही गौरव करता. परमेश्वरामध्ये आनंद घेणे आणि परमेश्वराचा गौरव करणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्याचा सनातन सत्संकल्प आणि आपला सनातन आनंद उपासनेच्या अनुभवात एक होतो. परमेश्वराचा दिवस यासाठीच आहे. खरोखर संपूर्ण जीवनाचा उद्देश हाच आहे.